भाग 31 विश्वासणारसने सैतानला पळवला पाहिजे. मार्क यांना 5:23 याकूबना 4:7 एका माणूसला बरेच भूत लागले असणार. त्याला साखरदंड करी बांधी ठेवतात तरी तो साखरदंड तोडी टाकता. ते वाईट आत्म्याला खूप ताकद असेल. येशू ख्रिस्तीने त्या भूतला ते माणूस माहिती निघी जावायला आखना आणि ते सगळं भूत त्या माणूस माहीत निघी घेत आणि तो माणूस मुक्त होईना. मग त्यांनी त्यांना मित्रसला हाकना येशून त्याला कसा बरा करणार. येशू ख्रिस्ताने खूप लोकसला भूतस पाहिन सोडवना. दुष्ट आत्मा व भूत सुद्धा येशून ऐकत. आज जर कुणाला भूत किंवा एखादा दुष्ट आत्मा लागणार असे तर तुम्ही त्याला विरोध करा. प्रभू येशूनी जवळ प्रार्थना करा. प्रभू येशू मला दुष्ट आत्मपै दूर ठेव. जे येशूवर विश्वास ठेवत त्याने आज्ञा पाळत त्यांनी वचनवर चालत त्याचपै प्रार्थना करिल्या. ज्या वेळेस आपण देवनी आज्ञा पाळत तेव्हा देव आपला रक्षण करत.